ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
उसाच्या शेतांमध्ये लागलेल्या आगीमुळे ब्राझीलच्या पुढच्या साखर हंगामावर होऊ शकतो परिणाम. ऊस उद्योग समूह युनिका यांनी सांगितले की ब्राझीलच्या केंद्र दक्षिण क्षेत्रामध्ये उसाच्या शेतांमध्ये आग लागण्याची मालिका पुढच्या हंगामावर परिणाम करू शकते. युनिकाचे तांत्रिक संचालक अँटोनिओ डी पडुआ रॉड्रिक्स यांनी सांगितले की आगीची मुख्य चिंता त्या क्षेत्रांशी संबंधित आहे ज्या क्षेत्रात पूर्वीच ऊसतोड करण्यात आली आहे. ब्राझीलच्या केंद्रीय क्षेत्रांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. अत्याधिक दुष्काळामुळे जंगल आणि शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. अमेरिका स्थित साखर ब्रोकरनी सांगितले की साखर उत्पादनामध्ये अनेक समस्यांना पाहता पुढच्या हंगामाच्या नुकसानीबाबत आतापासूनच विचार करणे योग्य नाही.